रसरशीतपणे जगण्याची असोशी न संपणं यापरतं भाग्य नव्हे. आजूबाजूला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य गवसणं नव्हे ते शोधण्याचं व्यसन लागणं यासारखी सुंदर सवय नव्हे. याच सवयीनं अवघं जीवन अत्तरासारखं दरवळतं, निसर्गाच्या आविष्कारांना दाद देतं नम्रपणे झुकून.
अजून